पण शेवटी कोणत्याही लोकांच्या पासून सोडवले असतात तर शेवटी याच पद्धती द्यायला लागतील. चूक करणारी मी अनेक वेळा जायचा वाटत नाही. चूक करणार नाही प्रतिज्ञा नाही. प्रतिज्ञा एक आहे की झालेली चूक पुन्हा करणार नाही. मग ते अजून वेळा म्हणून संस्कार किंवा चूक अप्रामाणिकपणाने करणार याच्याशी दुसरी प्रतिज्ञा माणसं करू शकत नाही. आणि म्हणून या भावनेनं आपण वागायचा प्रयत्न करूया. हे किशन वीर यांच्या भाषणानंतर जे निर्माण झालेलं वातावरण होतं त्या संबंधाने मला एवढंच बोलायचं. पण मला एवढंच नाही बोलायचं, मला जरा दुसरं बोलायचं. आणि ज्या चर्चा झाल्या त्या चर्चा त्या अतिशय महत्वाच्या चर्चा आहेत हे कथा करून विधानाशी घेऊन जा. पण मी तिथं पुस्तक असं नवीन समजू शकलो इथे जे जुन्या काही गोष्टींच्या गोष्टीने माझा विश्वास होता त्यावरती अधिक अधिक विश्वास घेऊन करत चाललो. सहकारी चळवळीवरती अधिक निष्ठा घेऊन मी चाललो. जे घडतंय ते बरोबर घडतंय पण अधिक बरोबर घडावं याच्याकरता खरा प्रयत्न आहे. हे टीकाकर आहे. त्या टीकांच्या बाबतीमध्ये आता कोणी मनात घेऊन जाता कामाने किती आमच्या मनावर कुठे संशय आहे. चांगली वस्तू जर अधिक चांगली व्हायचा प्रयत्न करणार नसेल तर ती चांगली राहू शकत नाही असा अनुभव आहे. म्हणून आपण अधिक चांगलं व्हावं याच्याकरता म्हणून या चर्चा होता, त्याच्याकरता म्हणून या टीका होत्या. मी स्वतः म्हटलं की आत्मटीकेच ठिकाण यामध्ये दोष दाखवण्याकरता दोष नव्हते, तो दोष दुरुस्त करण्याकरता दोष आहेत का हे पाहण्याची क्रिया होती. आणि म्हणून त्यासंबंधीच्या ज्या चर्चा झाल्या त्यासंबंधी जे निर्णय झाले त्याची अंमलबजावणी करण्याकरता आपण आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि शेवटी सगळ्यात महत्वाचा प्रश्न माझ्या मतानं तो आहे हा की तुमचे आमचे राजकीय विचार परत आपण तपासून घेतले पाहिजेले आहेत, शुद्ध करून घेतले पाहिजे आहेत, त्याच्या निष्ठा तपासल्या पाहिजेल्या. बाकी सगळं घडलं ते जर नसेल तर चांगल्या माणसांचा साधू समान फार तर आपण बघू पण आपण राजकीय पक्ष नाही बनणार. शेवटी राजकीय पक्ष जर हा असेल तर त्या राजकीय पक्षांमध्ये कारण मला प्रभाजात आम्ही याच्या संबंधानं बोललो, सेक्युलरिझम संबंधानं बोललो, मला सकाळ कोणतरी छोटीशी चिठ्ठी दिली की शेवटी त्याचे काय अर्थ काय त्या सेक्युलरिझमचा खरा निश्चित अर्थ काय. सेक्युलरिझमचे दोन भाग आहेत. मला मात्र मी या गोष्टींची पुनरावृत्ती करतो म्हणजे गरज आहे. सेक्युलरिझमचा जो पहिला अर्थ जो असा निधर्मी शब्द जो आहे ना निधर्म निधर्मता निधर्मवाद त्याचं म्हणतात धर्मातीत धर्मनिरपेक्षता. हा धर्मनिरपेक्षता मी अर्थात बरोबर आहे. धर्मातीत काय मला समजलं नाही. परंतु त्याकरता विनोबाजी जो शब्द वापरतात तो फार चांगला शब्द आहे. तो शब्द आहे की सर्व धर्म समभावाची भावना आहे. की मी हिंदू आहे, मला जितका हिंदू धर्म प्रिय आहे मला जरूर हिंदू धर्म प्रिय आहे. मला मुसलमानी धर्मासंबंधाने ख्रिस्ती धर्मासंबंधाने द्वेष ही पहिली एक मानसिक भावना झाली. पण याचा अर्थ नव सेक्युलरिझम नाही आहे. सेक्युलरिझमचा दुसरा एक महत्वाचा भाग आहे आणि तो भाग असा आहे की मी जेव्हा राजकारण करेन तर माझ्या राजकारणामध्ये मी धर्माला प्राधान्य देणार नाही. ते धर्माला स्थान नाही. धर्म राजकारणामध्ये जेव्हा धर्माला प्राधान्य येतं तेव्हा ते राजकारण जातीय बनत. लोक उठवतात की कम्युनल पॉलिटिक्स. कम्युनल पॉलिटिक्स म्हणजे काय. कम्युनल पॉलिटिक्सची व्याख्या अशी आहे की जेव्हा तुम्ही राजकारणात अर्थात असताना मी हिंदू असे हिंदूचा मला विचार केला पाहिजे तर माझ्या हिंदुत्वाला प्रतिष्ठा जास्त प्राप्त झाली पाहिजे आहे किंवा इस्लामला प्रतिष्ठा जास्त निर्माण झाली पाहिजे आहे. हा मनामध्ये विचार आला रे आला की संपला. त्याच्याबरोबर दुसरं आणखी एक महत्वाचा भाग आहे या संबंधाने या कम्युनलिझमच्या संबंधात बोलत असताना की जे लहान लहान अल्पसंख्या आहेत त्यांच्या मनामध्ये जे संशय निर्माण झाले शंका निर्माण झाली तर ते समजण्यासारखे आहे. अल्पसंख्याकत्वाची ही जी भावना आहे ती अगदी नैसर्गिक आहे. परंतु जर बहुसंख्य समाज आहे तोच जर कम्युनल झाला तर राष्ट्र संपलं. म्हणून हिंदू समाजाला या कम्युनल विचारापासून वाचवणं त्याच्याशी त्या बाबतीमध्ये प्रयत्न करून करायचा विचारापासून बाजूला ठेवणं या गोष्टीला महात्माजींनी फार अतिशय प्राधान्य दिलं. तसं हिंदुस्थानमध्ये एवढ्या मोठ्या संख्येत नसताना हिंदू तो तर या चिंतेनं व्याकुळ झालाय की माझ्या हिंदू समाजातच काय होणार आहे. तो संकटात आहे, तो तोडचा संकटात आहे. तर 7 कोटी श्रीजयांचा, 8 कोटी मुसलमानांनी किंवा आणखी लहान काही कोटी असतील ते ख्रिश्चन आणि जातीय लोकांनी त्यांनी काय विचारतो. तेव्हा ही श्रद्धा आपल्या मनामध्ये तपासून जा बरोबर जाऊ जाऊ. त्याची आणखी दुसरी अंग आहे, त्याची चर्चा आधीच आपल्याला केली पाहिजे. तेव्हा हे जे विचार आपण मानले ते विचार फार जुने आहे. तर शेवटी तुमचं माझं संपूर्ण राजकारण, तुमचं माझं संपूर्ण राजकीय जीवन या विचारांच्या पायावरती आधारलेलं आहे. आणि म्हणून ही चतुःसूत्री जुनी चतुःसूत्री नवीन आहे. आपण काही नवीन सांगितलेलं आणि आपण म्हणाल की हे तर काही नेहमीच आहे. प्रश्न असा आहे की पुष्कळ नेहमीची गोष्ट आपण विसरण्याचा संपव असतो. म्हणून त्यावरती अधिक जोरदारचा प्रयत्न केलेला आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपण चांगल्या केल्यात, पण ह्या जर महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याच्याकडे जे केलं पाहिजे आहे. मला असं वाटतं की आजही असं पाहतो की आम्हाला आमच्या कामामध्ये राजकीय शिक्षणाने नव्या पिढीला दिसली आमच्या मंडळीला दिसतो. मी जर चतुःसूत्री सांगितली तर चतुःसूत्री जर व्याख्यान द्यायचं कारण नाही आहे, पण या चतुःसूत्रीच्या कसोटीवरती निर्माण होणारे जे नवे नवे प्रश्न आहेत ते प्रश्न लोकांना समजून देता आणि प्रयत्न करतो हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. कसं आवाज आलं आणि विरोधी पक्षानं काळा झेंडा उभा केला की फार लटपटायलेला असता ते कसं सांगावं लोकांना. किंवा आणि अनेक मुद्दे मला असं वाटतं की जेव्हा आम्ही काँग्रेस पक्ष हे कार्यकर्ता म्हणजे वाढायचा प्रयत्न करत होतो तेव्हा त्या अनुभवात पाहिलं अनेक कार्यकर्ते मित्र पक्ष त्यांना माहिती आहे की आपण कशा पद्धतीने जाऊन लोकांच्या कुठं असा दिवस जात नव्हता किंवा असा आठवडा जात नव्हता की देशामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नाची माहिती देण्याकरता म्हणून काँग्रेसची सभा नाही. किंवा अनेक अनेक मुद्दे मला असं वाटतं की जेव्हा आम्ही काँग्रेस पक्ष हे कार्यकर्ता म्हणजे वाढायचा प्रयत्न करत होतो तेव्हा त्या अनुभवात पाहिलं अनेक कार्यकर्ते मित्र पक्ष त्यांना माहिती आहे की आपण कशा पद्धतीने जाऊन लोकांच्या कुठं असा दिवस जात नव्हता किंवा असा आठवडा जात नव्हता की देशामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नाची माहिती देण्याकरता म्हणून काँग्रेसची सभा नाही. तर 1940 पर्यंतचा अनुभव आहे. 1940 नंतर हे गेलंय. 52 आम्हाला सभा फारसा करता आला नाही. मग नंतर झाला तर 17 सभा समारंभाच्या सभा नंतर काही लागतील फारसं नव्हतं. या दुसऱ्या सभा ज्या होतात त्या विरोधाच्या सभा होतात. आणि आमचं म्हणणं चूक कसं आहे, आमचं म्हणणं दुष्ट कसं आहे, आमचं म्हणणं अराष्ट्रीय कसं आहे, आमचं म्हणणं स्वार्थी कसं आहे, आमचं म्हणणं फक्त पक्षाध्यक्षीय कसं आहे हे सांगण्याकरता सारखे फळ घ्यायचं विरोधी पक्षांचे. आमचं म्हणणं वर्तमानपत्र आहे खरी आहे विचार त्यांच्या वस्तूमध्ये आभारी आहे. तर ते काय ते फ्री प्रेस आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या मताचं जेवढं असेल ते मानतात. त्यांनी काय आमचं म्हणणं मानलं अशी कशी अपेक्षा मी त्यांच्याकडून घेऊ. माझी अपेक्षा मी त्यांच्याकडून की त्यांनी आमच्या पक्षाचं म्हणणं मानलं पाहिजे. जर त्यांना पटत नसेल तर त्यांनी मानलं असणार कसं मानता येईल. आपला प्रयत्न एक असला पाहिजे. नाही काँग्रेसचं दुसरं सामर्थ्य झाली मी सांगू शकतो त्याला की तुमच्या माझ्या तोंडाची शक्ती ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. पुस्तकांनी ग्रंथांनी जेवढं जाईल तेवढं जावं. पण शेवटी जर मी असं पाहिलेलं की सगळी पत्र विरुद्ध असतात आणि काँग्रेसची देखील निघत हा अनुभव आहे. परवाच आहे गेले 4-5 वर्षापूर्वीचा आहे. त्याची 62 मुंबई शहराचा अनुभव आहे. मी काँग्रेसबद्दल होतो मी त्याच्या उमेदवाराबद्दल बोलत की सगळी काँग्रेसची पत्र विरुद्ध होती, काँग्रेसच्या विरुद्ध होती. तरी तर काँग्रेसच्या विरुद्ध दिसण्याचं कारण आहे की तोंडाने जो आपला संदेश जातो तो फार महत्वाचा आहे. हे हल्ली आपण गरज नाही. मंची आम्ही आलो म्हणजे सभा होतात. यशवंतराव किंवा वसंतराव किंवा आणखी दुसरे वसंतराव आले म्हणजे सभा हे फारच चांगलं. माझं यशवंतराव महाजनच्या म्हणण्याला पाठिंबा आहे की हा तांबूळवाडा मोडला पाहिजे. त्याकरता जर एखादं आंदोलन जर यशवंतराव महाजनचा प्रयत्न ठरवलं तर त्याचे नेतृत्व मी करेन. पण तो जर तांबूळवाडा करेन किंवा मला भीती वाटते. एक सुचित आहे. यशवंतराव आज बरोबर विचार करतो. यशवंतराव माणसा उद्या सुचिता विचार करेल. माझ्याकडून उद्या चूक घडणार नाही असं मी असं मी नाही सांगू शकतो. मी माणूस आहे. तुमच्या हात दोन हाताचा काळाचा असा माणूस आहे. माझ्या विचारामध्ये कदाचित जोड समजू मला म्हणलं आपल्या कदाचित चूक माझ्याकडे घडण्यात समजू आणि म्हणून मला हे मोडायचं मी बोलतो. कृपा प्रामाणिकपणे माझ्या म्हणण्याचा विचार करायचा की मला हा पाहू जरा नको आहे. कुठल्याही व्यक्तीच्या विचारावरती ज्येष्ठवरती आधार देणे फार टिकत नाही आहे. गांधीसारख्या माणसांना विसरलं, यशवंतराव उद्या सत्तेत नाही गेल्यानंतर माणसं विसरतील, मला माहिती आहे माणसं काय असतील. राजकारण चालू असतं. मी स्वतःला पहिली गोष्ट मुख्यमंत्री झाल्यानंतर एक प्रकार सांगितली सांगू शकतो, अगदी खाजगी सांगतो तुम्हाला. मी आमच्या जिल्ह्यातल्या एका गावामध्ये गेलो होतो, तिथे आयटी घ्यायची गरज आहे, मग अर्थपूर्ण आपली गरज आहे. खाडा तालुक्यात एका गावी गेलो होतो, ठाकरेची तिथल्या एका माणसं आयटी सांगितली. त्यामुळे आम्हाला असंच कुठलंतरी उत्पन्न मिळालं. उत्पन्न मिळाल्याची बातमी म्हणजे आम्ही कुठे गावात अगदी गरीब होतो, कुणी विचारत नव्हते, काही करत नव्हते. पण आमच्याकडे उत्पन्नाची कितीतरी बाजू आली. त्या म्हणजे मला फक्त शिडीचे ते दागिने ते त्यात पैसे रिक्षा असे मिळाले. त्या आणून म्हणेवेळी शेवटी एके दिवशी मी माझ्या घराच्या पाठवण्याच्या पडद्यामध्ये खड्डा काढला आणि तिथे ते मी किशाही कशाप्रती बोलता. दुसऱ्या दिवसापासून म्हणे आम्हाला कुणी विचार नसत ते रामराने घालायला ते मला रामराम म्हटल्यानंतर पहिल्या दिवशी जरा चुकल्यासारखं वाटतं. दुसऱ्या दिवशी कोणी सांगायला सुरुवात केली कुणी रामराम केला तर मी सांगत असते की जाऊन सांगतो लोकांना कळे ना काय सांगतो. तो त्यानं सांगितलं की हा रामराम मला नाही आहे, माझ्याकडे काहीतरी आलेलं आहे त्याला रामराम आहे. तर तुम्ही तिला रामराम त्याला जाऊन सांगेल तुम्ही पुरुष ठेवले त्याला. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या मनाला सांगितलं की लोकांचा नमस्कार जास्त यायला लागले. मी आता मनात सांगतो की सगळे नमस्कार लावून सचिवाला सांगितलं गोष्टीला त्या आम्हाला माहिती आहे. आणि मी जाणतो आम्ही तिची छुटी सत्तेतनं घडणारही काही असते, यामध्ये थोडंफार असतं, माणसाचं असतं, कामाचं असतं, थोडंफार असतं, सत्तेचं असतं. म्हणून हे व्यक्तिनिष्ठेवरती आधारता कारण कुठेतरी हा मोठा तो लहान यायचं नाही. तुझी आम्ही सगळी माणसं लहान अशी मोठी दिसतो कशामुळे दिसतो? कर्तृत्व माणसांचं नाही आहे, कर्तृत्व आहे राजकारणाचं, पक्षाचं कर्तृत्व आहे. की माणसं छोटी मोठं जन्मत कोणीच मोठा नसतो. मोठे प्रश्न सोडवताना पुष्पाची गुण दाखवण्याची संधी मिळते त्यातनं माणूस मोठा होतो. कोणी संधी कोण देतो? कोण संधी देतो? काँग्रेस पक्षाची टोपी जर आम्ही लोकांनी घातली नसती तर कुठे यशवंतराव आणि कुठे वसंतराव कसे असतात काय असतं कोण विचारतो? तेव्हा ही आणि तो पक्ष म्हणजे सुद्धा शेवटी त्यांनी एका राजकीय विचाराची देण आहे. आणि तुम्हाला मला हा प्रयत्न केला पाहिजे परत महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं काय चिंता करू नका. इलेक्शन गुड टेक केअर ऑफ प्रयत्न मी तिची चिंता नाही करा. सगळा अभ्यास बरोबर केल्यानंतर परीक्षा काय पद्धती पाहिजे असेल तो होऊन जाईल, काही चिंता नाही करा. परंतु जर तुमची माझी विचारावर श्रद्धा असेल त्याकरता म्हणून जर जनतेशी संपर्क करायचा प्रयत्न केला चुका होण्याची शक्यता आहे ग्रह धरून जर चुका होतील तर दुरुस्त करायचा प्रयत्न केला, मनमोकळेपणाने जे समजून लोकांशी सांगायचा प्रयत्न केला तर काही यत्न होणार नाही. पण एक करा, संशयाचं आणि शंकेचं वातावरण वाटू दिलं. मला एका गोष्टीची फार भीती वाटते की शंकेचं आणि संशयाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर बोलून गेले आहेत, घरं बोलून गेली आहेत, जमाती बोलून गेली आहेत, पक्ष मोडलेले आहेत, राष्ट्र मोडलेले आहेत. आणि म्हणून न्यायानं मारा, संशयानं मारा. कुणीतरी चार माणसांनी सांगितलं, चार माणसं चौकात असली म्हणजे ते सुप्रीम कोर्टचं पंचायत होत नाही. म्हणून मी सांगेन आपल्याला की आबासा सारखा एक अत्यंत निर्मळ कार्यकर्ता माझा मित्र आहे, त्याला जे वसंतराव नायकांचे मित्र आहेत, आमचे सगळ्याचे मित्र आहेत ते आणि त्यांच्यासारखे आले. मी आबांचा घेतो म्हणजे ते बोलले म्हणून समजा माझे आणखीन कार्यकर्ते. माझी त्यांना विनंती आहे की असं जर तुम्ही ज्याच्या विरुद्ध आवाज आहे त्याच्याशी बोलणार नसतात किंवा त्याच्याविरुद्ध न्याय देण्याची जी शक्ती आहे त्याच्याजवळ जर बोलणार नसाल आणि जर तुम्ही धार्मिक माणसामध्ये जर बोलणार असाल तर तुम्ही फार मोठं पाप करतात असं माझं म्हणणं आहे असं नका बोल. पण याने संशयाचं वातावरण निर्माण केलं आणि या संशयाच्या वातावरणाने काँग्रेसचा संघर्ष झाला. मी समजतो मला काँग्रेस संघर्ष आल्याची मला दुःख नाही. आज जे देशाचं चित्र आम्ही पाहतो की त्यामध्ये जर काँग्रेस जर मोडली तर दुर्दैवानं राष्ट्र मोडत अशी आत्ताची राजकारणाची परिस्थिती आहे. जर इथे कोणी आमचे मित्र नवे पक्ष जर बनले असते तर धन्यवाद दिला. दुर्दैवानं बनत नाही आहे. एखादा कोणी दुसरा राष्ट्रीय पक्ष बनला असता की ठीक आहे ज्यांनी पाहिलं चित्र आणि 1977 निवडणुकी झाल्या आपल्याला प्रामाणिकपणे सांगू शकतो की पंतप्रधानांचं वाटतं की ठीक आहे एक आपल्याला चॅलेंज आहे आणि चांगली गोष्ट आहे की जर नवे पक्ष बनतात आणि राज्यकारण स्वतःशी घेतात तर यांना आपण संपूर्ण सहकार्य केलं पाहिजे. आम्ही पार्लमेंटमध्ये सांगितलं की बदल नाही तुम्ही आम्हाला काहीतरी बनवता. पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगू शकतो की बनलेली विरोधी पक्षाची सरकार आहे त्या सरकारांना सहाय्य केलं पाहिजे आहे त्यांची सहयोग केला पाहिजे आहे की संधी आहे हे आपल्याला एक प्रकारचं आव्हान आपल्या घटनेकडे चालेल आहे त्याला मदत केली पाहिजे असा आपण प्रयत्न करूया अशी तयारी केली. पण घडलं नाही करू शकत नाही सरकारनं जे काही घडलं हे हिंदुस्थानचं मी सांगितलं की एक आश्चर्य आहे. आज लोक लॉजिकली म्हणतात की दोन पक्ष बनले पाहिजे तीन पक्ष बनले पाहिजे सगळं खरं आहे. आता बनतील आणखी एकदा धार्मिक पक्षाचा कोणी बनला पक्ष मला हवा आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे की या पद्धतीनं कृपा करून बोलण्याचा अर्थ नाही. मंदिरामध्ये मूर्ती आहे म्हणून मंदिर म्हणून घर मंदिर बनतो ते मंदिराची ती मूर्ती काढायची असते अधिकार आहे भक्त भक्तांचा अधिकार आहे. भक्त बनवतो म्हणून मंदिर बनतं भक्त बनतो म्हणून मूर्ती देव बनतो. ते जर मोडायचं असेल मूर्ती काढायची असेल तर जरूर काढा. पण त्या मूर्तीच्या ठिकाणी दुसरं काय बसवायचं ते पक्क मनाशी करत आहे. ते की न करताना जर मूर्ती उठवली तर मंदिराची मस्जिद बनते मंदिराचं प्रत्येक घर ओसाड ठरत. आणि ही जबाबदारी आहे जे काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या जबाबदारी आहे की उगीच काहीतरी ज्यांनी त्यांनी असं वातावरण एक संबंध लोकांच्या मनामध्ये असं की हा 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 काहीतरी वाईट आहे काहीतरी वाईट आहे जे वाईट आहे त्याला बोट ठेवा कापात सर्जिकल ऑपरेशन करा करूया. खरं म्हणजे मी तुम्हाला सांगत नाही आबा मला म्हणत होते की हे तुम्ही केलं पाहिजे काय मी केलं ते मला वारंवार नाही सांगत ते तुम्ही केलं पाहिजे. आता जाहीर चर्चा करतो मी कोण करणार मी हे केलं पाहिजे काय मी सगळ्या लोकांच्या चारित्र्याचा न्यायाधीश बनू माझा अधिकार नाही. मी राजकीय विचारांनी चर्चा करण्याकरता माझं मत सांगण्याचं तयार आहे पण कुणाच्या चारित्र्याचा न्यायाधीश बनण्याचा मला अधिकार नाही. ती भूमिका मी घेता येतो की नाही ती भूमिका फक्त ईश्वराने घ्यायची तिथं म्हणून घेऊ नये तिथं म्हणून माणसाने घ्यायचा प्रयत्न करू नये. मित्र म्हणून खुलासा विचारा मला कबूल आहे. मित्र म्हणून खुलासा विचारावा मित्र म्हणून त्याची चर्चा करावी ही भूमिका मला मंजूर आहे. परंतु ही कोणीतरी हातामध्ये घेऊन काही जे केलं पाहिजे आहे ही भूमिका नाही येते कारण मला माझ्या मर्यादा कळतात माझ्या सीमा कळतात आणि म्हणून ही भूमिका कोणी एकट्याने करता कामा ही भूमिका मला न झेपणारी आहे. मला शासन म्हणून आपण राजकारणाच्या बाहेर यायला सांगितलं तरी द्यायला तयार होईल. पण ही भक्ती जबाबदारी घेण्याचं काम जर मी करायचं जर आव आणेन तर मी माझ्यावरती अन्याय करेन मी काँग्रेसवरती अन्याय करेन मी महाराष्ट्रावरती अन्याय करेन मला काम करणार. विचारांची चर्चा कार्यक्रमांची चर्चा ज्या अंमलबजावणीची चर्चा खंबीरपणानं निष्पक्षपणानं निर्भीडपणानं केली पाहिजे त्याकरता माझी जवळ कोणाचा तरी चारित्र्याचा क्रिया मला म्हणून हे मी चर्चा करणार हे मी करणार नाही हे मी करू शकणार नाही. त्याच्यासाठी मी आधी आपला जास्त घेतले आपण जमला दोन तीन दिवस खायला विचार केले आरपीएच्या पॅकबद्दल आरपीएच्या पॅकबद्दल माझ्या मित्र तुळशीराज कांबळे यांनी एक प्रश्न उपस्थित केला. त्याने खरं म्हणजे आरपीएच्या पॅक संबंधी नाही शंका जास्त त्यांनी ते बरोबर आहे असंच सांगितलं. त्यांच्या मनामध्ये असं एक खंत आहे की जी हरिजन मंडळी उन्हाची जी आहे जे बुद्ध झाले की नाही, जे शेड्यूल कास्ट आहेत त्यांना संधी कमी निर्माण होते आहे की त्यांची तक्रार आहे. पण पूर्वी अनेक जागा होत्या की सगळी पूर्वीची जी मंडळी होती शेड्यूल कास्टमध्ये, ज्याचं बुद्ध झाल्यामुळे त्यांचं रिप्रेझेंटेशन कमी झालं. आता याला तुम्हाच्या हातात उपाय नाही, माझ्या हातात उपाय नाही. त्यांनी संख्येवरती जर प्रश्न दिलं पाहिजे ही गोष्ट होती, तर त्यांनी जे तत्व स्वीकारते तत्व चूक आहे असं म्हणू शकत नाही. म्हणून तुम्ही त्यांच्याशी पॅक करायला तयार झालं. कारण मी सांगितलं की सांगू की ह्या पॅकच्या बाबतीमध्ये माझा निव्वळ राजकीय हिशेब नाही, वसंतरावांचा राजकीय हिशेब नाही, वसंतरावांचा राजकीय हिशेब नाही. आमच्या पाठीमागे एक एवढा मोठा समाज की जो बहुजन समाज नाही, हा बहुजन समाज म्हणजे मी माझे आसन वापरतो. बहुजन समाज शब्द महाराष्ट्रामध्ये जे वेगळे आसन वापरले जातो ते आसन नाही वापरत, मातेची आसनं वापरतो मी. तर त्याच्याशी जवळचा प्रयत्न केला या भावनेने केला, तर त्यांच्यामध्ये हे भंगलेलं जीवन जे दिसतंय महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचं, हे माझं जुनच माझं म्हणणं आहे. हे भंगलेलं जीवन मोड दुरुस्त केलं पाहिजे, हे खरी अशी त्याच्या पाठिंबाची कल्पना आहे, प्रयत्न आहे. आता त्यांनी हा जो प्रश्न सांगितला की त्याच्यामुळं काँग्रेसमध्ये असल्यामुळे त्या जागांच्यावरती पुष्कळशी जी माणसं निवडून येऊ शकत होती त्यांची आता संधी कमी झाल्याची त्यांची भावना आहे. हीच भावना आहे ना, त्यांचा त्या कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे. हे बरोबर होत हिस्सादारा प्रेम पडतो नाही, हा नव्हता त्यांचा मुद्दा. मी म्हणतो तो हा मुद्दा, त्यांचं म्हणणं असं आहे की पूर्वी समजा त्याची 35 जागा होत्या, ही मंडळी गेल्यामुळे 20 जागा गेल्या त्यातल्या. आणि मग पूर्वी काँग्रेस पक्षामध्ये जी मंडळी असल्यामुळे त्याही जागांच्यावरती जे येत होते, जे त्यांचं प्रतिनिधित्व होतं जे संख्येमुळं ते यांना मिळत होतं, त्यामुळे जे कार्यकर्ते निर्माण झाले आहेत त्यांची संधी गेलेली आहे, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. आपण विचार करू त्याचा, त्याचा विचार असेल त्याचे कोणी चांगले कार्यकर्ते असतील तर त्या संबंधानं त्यांना कुठे कार्याची संधी, सेवेची संधी दुसऱ्या क्षेत्रामध्ये कुठे मिळतील त्याची नाही पाहिलं पाहिजे. त्यांच्या भावना आम्हाला सांभाळल्या पाहिजेत. मी आपण सांगू इच्छितो की RPIशी पॅक करण्याच्या पाठीमध्ये जो शेड्यूल कास्ट समाज आहे आणि त्यातले जे काँग्रेसमध्ये असणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती काडीभरही बरेच दिवसामध्ये मनामध्ये होतं कार्यकर्त्यांची बसावं, ऐकावं, पाहावं. ती संधी मिळाली, मोकळेपणानं आपण बोललो, आपण चर्चा केली, त्यातनं निघेल पुढे काय चांगलं आहे. आशा आशा पुढे काय आहे आता आशा. तुम्ही सुद्धा बोललात, थोडस कटुतेनं बोललात, रागानं बोललात, पण त्यामध्ये तुमचा चांगला हेतू होतो. आशा होती की बोलणं आपण सुधारेल त्या भावनेने आपण बोललो, ते आपण सगळंच केलंय, हे या आशेने केलं आहे. यातनं ते जे रस्ता सापडेल, परत कार्यकर्त्यांचा संधी उभारता येईल, ध्येयनिष्ठ पक्ष उभारता येईल, आणि जे ध्येय गाठावं असेल तुमच्या सगळ्यांची प्रार्थना आहे, ते ध्येय थोडेतरी 4-2 पावलं तरी जवळ करता येईल, या भावनेनेच आपण या मार्गावर चाललो आहोत. तर पुढं पुढचं पाऊल.